आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे समपदस्थ लॉरेन्स वोंग यांच्यात आज बैठक. आरोग्य आणि सेमीकंडक्टरसह विविध क्षेत्रांमध्ये करार. केंद्र सरकार नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्या दरम्यान ऐतिहासिक करार. आणि पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आतापर्यंत 24 पदकांची कमाई, काल एकाच दिवशी 4 पदकांवर मोहोर. आता सविस्तर बातम्या. महिला शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब, भावी पिढी शिक्षित होते आणि हेच सक्षमीकरणासाठी देखील लागू होतं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या काल बोलत होत्या. महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं, आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी स्वतःकडे देखील लक्ष द्यावं, असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी राज्यातल्या महिला विकासाच्या योजनांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. महिला सशक्त झाल्या तरच आपल्या देशाचा विकास होईल, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. तर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सरकार वाटचाल करत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते तळवेस परिसरात बांधलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं. या बुद्ध विहारात 1200 अनुयायांसाठी बैठक व्यवस्था असलेलं ध्यान मंदिर असून विहाराच्या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधल्या सांची स्तूपासारखी आहे. उदगीर इथल्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी नांदेड इथं श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुद्वारातील लंगरलाही भेट देऊन पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ लॉरेन्स वोंग यांच्या दरम्यान आज बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान द्विपक्षीय भागीदारी संदर्भातील प्रगतीचा ते आढावा घेतील, तसंच दोनही देशांचे हितसंबंध असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. पंतप्रधान आपल्या दोन देशांच्या दौऱ्यातील ब्रुनोईचा दौरा आटोपून काल सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मोदींसाठी संध्याकाळच्या भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोनही देशांची मैत्री विशेष असून विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आज ते सिंगापूरचे राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांची भेट घेणार आहेत. तसंच AEM या सेमीकंडक्टर टेस्ट इनोव्हेशनचं काम करणाऱ्या कंपनीला भेट देणार आहेत. तसंच इतर क्षेत्रातील उद्योजकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी 6 वर्षांनंतर सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूर हा आसियान समूहातील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आणि थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत आहे. दरम्यान आरोग्य आणि उपचार तसंच सेमीकंडक्टर क्षेत्रातील सहकार्यासाठी दोनही देशांनी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 610 बैठक काल मुंबईत पार पडली. जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोन याचा आढावा यावेळी घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धती कशा रीतीनं सुरू आहेत याबाबत परीक्षण करण्यात आलं. यामध्ये बँकेच्या स्थानिक मंडळांचं कामकाज आणि निवडक केंद्रीय कार्यालयातील विविध विभागांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला डेप्युटी गव्हर्नर डॉ मायकल देवव्रत पात्रा, एम राजेश्वर राव, टी रविशंकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेतील वेतन 1 जानेवारी 2025 पासून निवृत्तीवेतनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेतून मिळू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल दिली. याचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 78 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहा. एकीकृत पेन्शन पेमेंट यंत्रणेला मंजुरी मिळणं ही ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्या प्रतिनिधींमध्ये सामंजस्य करारावर काल नवी दिल्ली इथं स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा, गृह मंत्रालय आणि त्रिपुरा सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नॅशनल फ्रंट आणि त्रिपुरा फ्रंट या संघटनांनी आपली शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात येणं आणि त्रिपुराच्या विकासासाठी वचनबद्धता दर्शवणं ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं अमित शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अष्टलक्ष्मी आणि पूर्वोदय या संकल्पनांना एकत्र करून त्रिपुरासह संपूर्ण ईशान्य भारताचा विकास करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं घेतला आहे. काल झालेला करार हा या प्रवासातील मैलाचा दगड असल्याचं शहा म्हणाले. या करारानुसार या संघटनांच्या 328 अधिक सशस्त्र सदस्यांनी हिंसाचाराच्या मार्गाचा त्याग करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणं आणि केवळ विकसित त्रिपुराच्या उभारणीतच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विकासासाठी योगदान देणं हे महत्वाचं आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ईशान्य भारताच्या विकासासाठी तसंच या भागात शांतता आणि समृद्धी यावी या उद्देशानं नरेंद्र मोदी सरकारनं आतापर्यंत 12 महत्वाचे करार केले आहेत. यातील 3 करार त्रिपुरासाठी आहेत. आतापर्यंत हिंसाचार आणि संघर्षग्रस्त भागातील 10,000 नागरिकांनी आपली शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. जागतिक स्तरावरील वस्त्रोद्योग प्रदर्शन अर्थात भारत टेक्स पुढील वर्षी 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम तसंच नॉयडातील भारत एक्स्पो केंद्र आणि मार्ट इथं आयोजित करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं केली. केंद्र सरकार आणि वस्त्रोद्योगातील विविध कंपन्यांनी हे आयोजन केलं आहे. 5,000 उद्योगांचे प्रतिनिधी आणि 6,000 जास्त विक्रेते या उपक्रमात सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन 5F अर्थात वस्त्र धाग्यांसाठी शेती, उद्योग, फॅशन आणि परदेशी निर्यातीसाठी वस्त्र अशा संकल्पनांवर आधारित आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे आणि भारतीय कापडाचं जागतिक स्तरावर विशेष आकर्षण आहे, त्यामुळे या प्रदर्शनाला महत्व आहे असंही सिंग यावेळी बोलताना म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या समारंभात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पॅरिस इथं सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक्स स्पर्धेत काल भारतीय क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी करत 4 पदकं पटकावली. यामध्ये 2 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. काल रात्री झालेल्या स्पर्धेत पुरुष एकेरी रिकर्व प्रकारात हरविंदरनं ही कामगिरी केली. धरमबीरनं पुरुषांच्या क्लब थ्रो F51 अंतिम सामन्यात 34.92 मीटरचा थ्रो नोंदवून आशियाई विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदक पटकावलं. याच स्पर्धेत प्रणव सुरमानं 34.59 मीटर थ्रो करत रौप्यपदक जिंकलं. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या सचिन खिलारी यानं गोळाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या सचिननं अंतिम फेरीत 16.32 मीटर गोळाफेक करून पदक मिळवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे समपदस्थ लॉरेन्स वोंग यांच्यात आज बैठक. आरोग्य आणि सेमी कंडक्टरसह विविध क्षेत्रांमध्ये करार. केंद्र सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्या दरम्यान ऐतिहासिक करार. आणि पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आतापर्यंत 24 पदकांची कमाई, काल एकाच दिवशी 4 पदकांवर मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.